आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इराण आणि इस्रायलची युद्धबंदीसाठी सहमती झाल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराणनं मात्र युद्धबंदीच्या सहमतीचा दावा फेटाळला। महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरु यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन। प्रशासकीय सुधारणांना चालना देण्यामध्ये अंदाज समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन। आणि अँडरसन तेंडुलकर चषकाच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचं उद्दिष्ट। आता सविस्तर बातम्या। इराण आणि इस्रायलनं संपूर्ण युद्धबंदीबाबत सहमती दर्शवली असून येत्या काही तासात ती लागू होईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री केली। कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच ही घोषणा करण्यात आली। युद्धबंदी टप्प्याटप्प्यानं लागू केली जाईल। इराण युद्धबंदी सुरू करेल, त्यानंतर इस्रायल 12व्या तासाला युद्धबंदी करेल आणि त्यानंतर 12 दिवसांच्या युद्धाची अधिकृत समाप्ती होईल असं ट्रम्प यांनी निवेदनात म्हटलं आहे। दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघशी यांनी इस्रायलसोबत युद्धबंदीबाबत कोणताही करार झाल्याचं नाकारलं आहे। इस्रायलनं हल्ले थांबवले तर इराणही हल्ले थांबवेल असं अराघशी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। दरम्यान इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनं ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेली युद्धबंदी योजना पूर्णपणे खोटी असून ती जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी होती असं म्हटलं आहे। इराणला युद्धबंदीसाठी कोणताही अधिकृत किंवा अनधिकृत प्रस्ताव मिळालेला नाही असंही या न्यूज एजन्सीनं म्हटलं आहे। दरम्यान काल इराणनं कतारमधील अल उदैद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला। हा अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा लष्करी तळ आहे। इराकमधील एल अल रसद तळावर देखील इराणनं हल्ला केल्याचं वृत्त आहे। कतारमधील अमेरिकेचा हवाई तळ सावधगिरीचा उपाय म्हणून आधीच रिकामा करण्यात आला होता आणि त्याच्या हवाई संरक्षण प्रणालींनी येणाऱ्या क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या रोखल्यानं या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असं कतार आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। दरम्यान या संकटामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला असून एअर इंडियानं पश्चिम आशियातील सर्व उड्डाणं तत्काळ स्थगित करण्याची घोषणा केली आहे। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कतारमधील भारतीय दूतावासानं सावधगिरीच्या सूचना जारी केल्या असून भारतीयांना घरात राहण्याचा आणि कतारच्या अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे। कतारमधील अल उदैद अमेरिकन हवाई तळावर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये 5 वर्षातील सर्वात मोठी एका दिवसातील घसरण नोंदवली गेली। तेलाच्या किमती प्रतिबॅरल $5 घसरल्या। ऊर्जा पायाभूत सुविधांना थेट धोका नसल्यामुळे तेल पुरवठा खंडित होण्याची शक्यता कमी असल्याची खात्री पटल्यानं व्यापाऱ्यांनी आठवड्याच्या शेवटी तेलाची विक्री केल्यानं किमतीत मोठी घसरण झाली। महात्मा गांधी आणि महान आध्यात्मिक नेते श्री नारायण गुरु यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या घटनेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे। 12 मार्च 1925 रोजी शिवगिरी मठात महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरु यांच्यात ही ऐतिहासिक चर्चा झाली होती। सत्याग्रह, धर्मांतर, अहिंसा, अस्पृश्यता निर्मूलन, दलितांचं उत्थान अशा विविध विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती। भारताच्या मूल्याधिष्ठित समाजरचनेला आकार देणाऱ्या या दूरदर्शी संवादाचं स्मरण करण्यासाठी आणि त्यावर चिंतन करण्यासाठी अनेक आध्यात्मिक नेते आणि इतर प्रतिनिधी या समारंभात सहभागी होणार आहेत। 3 मूर्ती भवनामध्ये पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत पंतप्रधानांनी जगभरात संग्रहालयांचं असलेलं महत्व अधोरेखित केलं। अशी संग्रहालयं नव्या पिढ्यांना इतिहासाचा अनुभव देण्यासाठी सहाय्यभूत ठरतात, त्यामुळे समाजात संग्रहालयाचं महत्व वाढवण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिष्ठेसाठी सतत प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या चीनच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांची भेट घेतली। आशियाई प्रदेशामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत चीन द्विपक्षीय संबंधांमधील अलीकडच्या घटनांचा आढावा घेतला आणि भारत चीन द्विपक्षीय संबंध आणखी विकसित करण्यासाठी उभय देशातील जनतेचे परस्पर संबंध मजबूत करण्यावर भर दिला. 24व्या विशेष प्रतिनिधी चर्चा सत्रासाठी वांगी यांची भारतात भेट घेण्यासाठी उत्सुक असल्याचं डोवाल यांनी यावेळी सांगितलं. अजित डोवाल शांघाय सहकार्य संघटनेच्या सुरक्षा परिषद सचिवांच्या 20व्या बैठकीसाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. प्रशासनाची कार्यक्षमता सुधारून प्रशासकीय सुधारणांना चालना देण्यामध्ये अंदाज समित्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. संसदेसह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांच्या कार्यारंभाला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल मुंबईत बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. लोककल्याणासाठी या समित्यांनी वेळोवेळी शिफारसी केल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या विशेष स्मरणिकेचं प्रकाशन यावेळी ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा समावेश असलेलं एक्झिओम 4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं प्रक्षेपण उद्या होण्याची शक्यता आहे. नासाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार नासा एक्झिओम स्पेस आणि स्पेस एक्स यांच्या या चौथ्या खासगी अंतराळवीर मिशनसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार उद्या दुपारी 12:01 प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च कॉम्प्लेक्स 39A वर होणार आहे. या मोहिमेला 29 मे रोजी सुरुवात होणार होती, मात्र अनेक अडथळ्यांमुळे मोहीम स्थगित झाली. पहिल्यांदा 8 जून, नंतर 10 जून आणि 11 जूनलाही हा प्रक्षेपण कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्रिपुरा हे देशातलं तिसरं पूर्ण साक्षर राज्य बनलं आहे. अगरतळा इथं झालेल्या एका कार्यक्रमात त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ माणिक सहा यांनी हे जाहीर केलं. त्रिपुराच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. कोणत्याही वयात शिक्षण घेता येतं त्यासाठी ठराविक वय वा वेळेची गरज नसते असं ते म्हणाले. देशाचं भवितव्य कालानुरूप विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित असल्यानं स्टार्टअप हे त्याचं प्रमुख माध्यम आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात केलं. स्टार्टअप परिषदेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण स्टार्टअपना पुरस्कार देण्यात आले. या पुढील काळात गरजांवर आधारित संशोधन होण्याची गरज असून टाकाऊ पदार्थातून संपत्ती निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर चषकाच्या हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतानं इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी पहिल्या डावातील नाममात्र 6 धावांच्या आघाडीसह 371 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. दुसऱ्या डावात भारतानं 364 धावा केल्या असून उपकर्णधार ऋषभ पंतनं 116 धावा फटकावल्या. दोन्ही डावात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. केएल राहुलनं देखील संयमी 137 धावा केल्या, तर शेवटचे 3 फलंदाज शून्यावर बाद झाले. काल दिवस अखेर इंग्लंडनं बिनबाद 21 धावा केल्या आहेत. सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे. दुसरी कसोटी 2 जुलैपासून बर्मिंगहॅम इथं सुरु होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इराण आणि इस्रायलची युद्धबंदीसाठी सहमती झाल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणनं मात्र युद्धबंदीच्या सहमतीचा दावा फेटाळला. महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरु यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. प्रशासकीय सुधारणांना चालना देण्यामध्ये अंदाज समित्यांची भूमिका महत्वाची असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. आणि अँडरसन तेंडुलकर चषकाच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचं उद्दिष्ट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.